రూప తాకతి రూప పహాతాలోచని
రూప పహాతాలోచని
సుఖ జాలే సాధని సుఖ జాలే సాధని సుఖ జాలే సాధని హా
विठ्ठलच्याच मालकाची मागची अवतार
ते दोन तीन पुरावे तुमच्या पुढे मांडले. आता माझा ब्रह्मांडाचा मालक पंढरपुरात विठेवर उभा आहे.
त्याच मालकाच्या मागच्या रूपाची महती
आता विठेवर असताना रूपाची महती किती मोठी ती ऐका. एका बाईला मुलगा झाला, सुंदर मुलगा, रूपानं नाही गुणानं. आणि जे गुणानं सुंदर असतात ते सुंदर असतात, रूपानं सुंदरला किंमत नाही. मी रविवारी एक जणाच्या इथं रोजान गेलो, मागचं सांगतोय आताच नाही. आता बी रोजानच आहे पण ज्ञानोबा राय तुकोबारायचा नोकर आहे. आजही रोजानच आहे. 95-96 ला तर 3.5 वर्षीय एका माणसाचा नोकर होतो. चुका करीत नव्हतो एका माणसाने. रविवारी सुट्ट्या असल्या की मला रोजदारी द्यायची. वडील 90 ला वारले होते. त्या माणसाच्या शेतात सकाळी 9:30-10 वाजता गेलो. 4 बायका तूर कापीत होत्या आणि 4 बायका मागचा कापूस येचित होत्या. शेवटच्या शेवटचं शेंड्याला लागलेली बोंड. 8:10 वाजल्यापासून बघितल्या मी तर 6:15 वाजेपर्यंत. 10 ते 6:15 पर्यंत नारदाच्या गादीवर एक गरीबाच्या बायका लोकाच्या इथं पोटासाठी तूर कापीत होत्या, पोटासाठी कापूस येचित होत्या. नारदाच्या गादीवर उभं राहून सांगतो, सकाळचे 10 ते 6:45 पर्यंत एकाही बाईचा पदर पडायला पाहिली नाही. त्या बाईला सुंदर म्हणायचंय, तिला सुंदर म्हणायचं. तुम्ही आता घेऊ नका, तुम्हाला काय ऊन लागन काय होईन राहू द्या. जिला घ्याचा कटाळा येतोय तिनं पदर सकाळी कापून टाका. हो, तिला तिच्या मायबापाची शपथ आहे. विठाला विठाला विठाला
विठाला.